नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज विविध उमेदवार आपले अर्ज दाखल करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात भव्य रॅली काढली आणि कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून अर्ज दाखल केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही बारामती मतदारसंघातून आज नामनिर्देशन पत्र दाखल केलं. विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं आज 25 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. वर्सोव्यातून भारती लभेकर, घाटकोपर पूर्वमधून पराग शहा, माळशिरसमधून राम सातपुते, आष्टीतून सुरेश धस, सावनेरमधून आशिष देशमुख यांच्यासह इतरांची नावं यात आहेत. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपानं संतू खंबर्डे यांचं नाव जाहीर केलं आहे. देशभरात दीपावलीच्या मंगलपर्वाला आज गोवत्स द्वादशी म्हणजेच वसुबारसेपासून प्रारंभ झाला. आज गायवासराची पूजा करून दिवाळीची सुरुवात होईल. येत्या रविवारपर्यंत चालणाऱ्या या प्रकाश उत्सवानिमित्त महाराष्ट्रात सर्वत्र चैतन्याचं वातावरण आहे. मनोवेधक रोषणाईनं बाजारपेठा सजल्या आहेत. आकाशकंदील, पणत्या, रांगोळ्या याबरोबरच कपडे दागिने खरेदीसाठी लगबग दिसून येत आहेत. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी राज्यातल्या जनतेला धनत्रयोदशीनिमित्त तसंच दीपावलीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रीय छात्रसेना, नेहरू युवा केंद्र संघटना, राष्ट्रीय सेवा योजना आणि भारत स्काउट्स आणि गाईड्सच्या 2,37,000 अधिक विद्यार्थ्यांना युवा आपदा मित्र योजनेअंतर्गत प्रशिक्षण दिलं जाणार आहे. केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांनी आज नवी दिल्ली इथं ही माहिती दिली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 603 अंकांची वाढ झाली आणि तो 80,005 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 158 अंकांची वाढ होऊन 24,339 अंकांवर बंद झाला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.